Zap is such a nice favorite word, man.
When your mom was singing Choli ke piche kya hai, how did it feel?
Lokanla he hota ki release ka sakela. Madhuri Dixit, Subhash Gaya were big names, are still big names. Ki tyanni ka sakela. There was this boy, Xavier's madhe ekda tyane try kela. Bichara. Yo, Ila Arun's daughter, he said dance on this song. I said, are neki aur pooch pooch. Ga. And I dance. So I'm like, that's not ragging. Build up your game.
मला सहा नवराला कधी भेटली साडी कशी भेटली
आई गो माय गॉड आय मेट हिम व्हेन आय वॉज 6
खरंच
इन चाम बेनेगल त्रिकाल मी विक्स केलंय त्यांनी हाजमोला सर केलंय सो आय डिड अ रील अँड देन समबडी सेड मुलींना अशी शिवी द्यायची नाही आहे असं मी कुठे राहतात लोकल मध्ये जा एकदा
अरे बाप
लेडीज स्पेशल मध्ये
नमस्कार मंडळी मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या नव्या कोऱ्या सीझनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आहे गुढीपाडवा नवीन वर्ष नवीन सुरुवात आणि आपला नवीन सीझनही सुरू होतोय सो आज आपल्याबरोबर गेस्ट कोण आहे टाइम्स इव्हॉल्व्ह टाइम्स चेंज पण त्या बदलाबरोबर जे स्वतःला ठेवतात त्या बदलांबरोबर चालतात अशी माणसं ना नेहमीच यशस्वी असतात अँड दे आर ऑलवेज फुल ऑफ एक्सपिरियन्स अँड एनर्जी आणि मला पर्सनली अशी माणसं खूप आवडतात सो टुडे आय हॅव विथ अस इशिता अरुण हाय इशिता
हॅलो
सो इशिता बद्दल सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये दाजीबा म्हटलं की इशिताचा चेहरा असा समोर येतो राईट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती ऍक्ट्रेस आहे ती लेखिका आहे ती गीतकार आहे ती विजय होती ती प्रोड्युसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या ती जो कॉन्टेंट तयार करते ना इंस्टाग्रामवर तो एकदम मस्त तयार करते ती सो इशिता वेलकम टू मुक्काम पोस्ट मनोरंजन
थँक्यू थँक्यू
खूप आभार
मी एकदम मजेत एकदम मजेत थँक्यू आधी मी सर्वांना विश करते हॅपी गुढी पाडवा अँड थँक्यू तुम्ही मला इथे बोलवलं मीनिंग रात्री मी झोपू नाही आय डिंट गेट स्लीप मला झोप नाही आली कारण आय वॉज लाईक माझी मराठी इतकी चांगली आहे नाही म्हणजे कळतंच सर्व मग बोलायचं वेळ ना म्हणलं की आय गेट लाईक अ लिटल कॉन्शियस कारण सध्या सर्व मला बघताय काही काय बोलणार ती इतकी मराठी बरोबर माझं प्रेम एकदम 102,000% सॉलिड आहे आणि शिकायचा प्रयत्न मी लाईक आयुष्यभर करणार
पण मी तुला सांगू का तू जे कॉन्टेंट तयार करतेस त्याच्यामध्ये तुझ्या स्वतःला मुंबईकर म्हणतेस ना दॅट सेज इट ऑल कोणत्याही मुंबईकरचं मराठी हे 100% शुद्ध मराठी असं
नाही 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 ऍब्सोल्युटली नाही आणि कोणी मला सांगितलं की तुम्ही प्रिपेअर करतात का असं नाही मी एकटी असणार ना तर शब्दांचा अर्थ काय आहे उच्चारण काय आहे त्या ळ किंवा ल ळ किंवा न कसं बोलायचं हे मी एकदम लक्ष देऊन करत आहे पण असं पटापट बोलायला ना म्हणून टेन्शन येते
नाही
आणि समोर कोण येतं पुणेमध्ये जे बसले आहे ना ते काही नाही सांगितलं हे नाही 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 मराठी नाही आहे चिची घरी जाऊन शिकून या तुम्ही असं ते इमेज आहे माझ्या डोळ्यांसमोर समोर आता सिटिंग अँड सेइंग शी डझंट नो मराठी
अगं पण तुला माहितीये का इशिता मलाही असंच वाटायचं आणि मी पुण्यात शिकायला गेले आणि मग माझ्या लक्षात आलं की फक्त जे पेठेमध्ये राहतात ना त्यांचं मराठी शुद्ध असतं बाकी सगळ्यांचं आपल्यासारखंच आहे आता मराठी
हो ना
हा
माझी तर इतकी चांगली नाही तुम्ही तर एकदम थेट मराठी बोलतात पण या तर देअर समथिंग आणि त्यांचे मुलांचं नाव काय असणार सानिध्य शब्दुली अप्रतिम
स्वराली वगैरे
आम्ही आम्हाला घाणेकर तुम्हाला घाणेकर माझी मुलीचं नाव आम्हाला अलाया शनाया त्यांचं सानिध्य एकदम लिटरेचरची पुस्तक मध्ये
एकदम इन्स्पायर्ड नाव पण मला सांग जेव्हा तू मुंबईकर म्हणतेस ना व्हेन यू कॉल युअर सेल्फ अ मुंबईकर तेव्हा नेमकं तुझ्या मनात काय असतं ग, म्हणजे व्हॉट डज मुंबई डिनोट टू यू असं?
चाली, बस्ती आणि टपोरी. आय कांट एक्सप्लेन वाय. ओके, आई माझी मराठी बोलत नाही आहे, पप्पांना तर येत पण नाही आहे की काय कोण काय आहे. पण लहानपणी मी खूप डीडी आणि डीडीमध्ये मधले सिरियल्स, आव्हान पुढे आव्हान, 100, हा बंदिनी,
लहानपण आठवत आहे
ना
टोटली.
बंदिनी तर रिमेंबर लाईक इट वॉज येस्टरडे. महेश सरांचा पण एक होत,
दामिनी एक होत,
हा दामिनी. आय एम गेटिंग गूजबम्स. हे मी बघायची. आणि माझं सोबत कोण होतं, माझी जी मेड होती तिला मी नॅनी, आता आम्ही रिस्पेक्ट आया, आया आया ती होती, ती ती भूते होती रत्नागिरीकडून. आय युज टू वॉच दिस विथ हर. आणि दुसरी जी होती आया माझी मीना, त्याचा भाऊ गोलीबार मध्ये राहायचं,
गोलीबार मैदान.
शी वॉज गुजराती, पण गणपतीला काही पण असू द्या फेस्टिवल, आय वुड गो टू हर हाऊस. तर त्यांच्या बरोबर मी एकदम मजा करत होती, कारण घरी तर एकदम एकदम लिटरेचर अँड खासाब अँड झाकीर भाई अँड. तर इफ यू आस्क मी, आय गॉट माय टपोरी लाईक मुंबईकर थिंग फ्रॉम गोलीबार. बेसिकली मी गोलीबारची मुलगी आहे.
पण
आणि मुंबईकर म्हणताना दॅट इज वॉट कम्स टू मी की ए आय माय गो टू थिंग रिस्पॉन्स इज दिस इज नॉट लाईक. ऑफकोर्स मी लोकांना बघून रिस्पॉन्ड करत आहे टॅक्सीमध्ये. आणि आमच्या आम्ही पांडे आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं. तर हिंदी बोलायला गेली तर आय विल नॉट से की इधर से बाजू मे ले लो या इधर गिरेगा. माझी आईचं ते
चेहरा
समोर येतो की ही काय आहे, हे क्या बोल रही हो तुम, यु नो. तर आलसे की आप यहां से जाएंगे, यहां से लीजिएगा. पण मित्रांबरोबर मतलब इट इज मुंबईकर इज टपोरी.
पण आणि तू कोणत्या कॉलेजला गेलीस? मुंबई
झेवियर्स.
झेवियर्स म्हणजे तसा मराठीशी संबंध नव्हता?
नाही. आणि असं आहे की माझी झेवियर्स मध्ये, विनोद सांगू तुम्हाला, कॅथलिक कॉलेजमध्ये 97-98 माझे कमीत कमी 13 जणांची एक ग्रुप होती. एक पण मराठी नव्हतं त्याच्यामध्ये. दोन आम्ही नॉन महाराष्ट्रन्स वॉट एव्हर. आउट ऑफ दॅट 11 गुजराती.
ओ,
कॅथलिक कॉलेजमध्ये सर. तो आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग गुजराती कनेक्ट एज वेल, सो आय कॅन स्पीक इट ऑल्सो अगेन. आय कॅन अंडरस्टँड इट व्हेरी वेल.
म्हणजे युअर पक्का मुंबईकर,
फुल्ली मुंबईकर. आय मीनिंग कुठे जाऊया आपण, इथे महाराष्ट्र, इथे गुजराती.
हो एक्झॅक्टली, म्हणूनच म्हणलं कम्प्लीट मुंबई
100%. या या
कम्प्लीट.
सो दिस इज मुंबईकर, तेच आहे ना. तर एक भेलपुरी असतं ना, तेच आहे. आणि बोलायला मराठी यायलाच पाहिजे, कारण यू लिव्ह हिअर. ही तुमची मातृभूमी नसेल पण कर्मभूमी आहे. यू लिव्ह हिअर आणि लोकल्स बरोबर राहताना यू हॅव टू लर्न, यू हॅव टू. सो अप्रोप्रिएटिंग द कल्चर अँड लाईक असिम्युलेटिंग, नॉट अप्रोप्रिएटिंग, काइंड ऑफ अब्सॉर्बिंग द कल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट्स मुंबईकर. टपोरी, महाराष्ट्र, गुजराती,
सगळं
मारवाडी, सगळं सिंधी. आय माय गॉड, दिल कम कॅथलिक्स. आय बिलीव्ह इन एव्हरी कम्युनिटी. आय एम व्हेरी व्हेरी पीपल लव्हिंग.
राईट. सो टेल मी वन थिंग इशिता, की जेव्हा तू लहान होतीस तेव्हा मी जो आज सकाळी तुला व्हॉट्सअपवर विचारलं की अगं ते विक्सच्या गोळीच्या ऍड मध्ये इज दॅट यू ऍज अ किड? कारण तुझं नाव टाईप केल्यावर पहिलं ते येतं.
येस.
हा, सो दॅट वॉज दॅट युअर फर्स्ट टाइम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
येस, ऍक्च्युली इट वॉज. अँड
आणि कसं होतं आठवतंय का तुला?
मला नाही कसं भेटलं ते ऍड हे आठवण आहे मला. सो पियुष पांडे माझे मामा आहे.
ओके.
आणि ते कॅलकटामध्ये टी टेस्टिंगचं जॉब करत होते आणि माझी आईनी त्यांचं आणि स्वतःचं करिअर ए आय आर मध्ये जयपूरमध्ये स्टार्ट केलं होतं. स्पॉट्स करायला की 5 मिनिटचं ऍड केलं आणि इट वॉज नॉट शॉर्ट ऑफ कॉर्स, इट वॉज ऑन रेडिओ. आणि ती पहिल्यांदा ती इथे आली, माझी मासी आली होती त्यांच्या अगोदर, ती आली आणि पप्पा माझे ही इज अ शिपी तर ते नव्हते बरोबर. तर त्यांनी बघितलं की इथे तर एकदम प्रयोग, नाटक, इंडस्ट्री एकदम ऍडव्हर्टायझिंग पण मोठं आहे इथे मुंबईमध्ये. तर त्यांनी पियुषला सांगितलं की इथे या. कट्टू ही वॉज हिअर आणि इथे राहायला जागा नव्हती तर माझ्या बरोबर ही वॉज स्टेईंग, ही वॉज माय रूममेट, मी एकटी आहे मुलगी. तर आमच्या घरी 2 बेडरूमचं घर आहे सांताक्रूजमध्ये. अजून ती ते तिथे राहते माझी आई आणि वडील. आणि ही जॉईंड ओबीएम, त्यावेळी ते ओबीएम होतं, ओगिलवी समथिंग अँड मेथम, अँड नाऊ इट इज ओएनएम ऑर ओगिलवी. सुरेश मलिक वॉज हिज हेड अँड ही हॅड जॉईंड इन अकाउंट्स. ही शिफ्टेड टू कॉपी रायटिंग कारण त्यांची लाईक हिंदी खूप चांगली होती. सुरेश मलिक स्पॉटेड हिम. फर्स्ट ऍड दॅट ही गॉट, वन ऑफ द फर्स्ट ऍड्स वॉज विक्स. त्या ऍडला आणि आफ्टर पार्टीज ओबीएमची मोठी होते तर ऍडव्हर्टायझिंग वॉज व्हेरी लाईक इट स्टील इज, पण त्यावेळी इट वॉज लाईक यु नो व्हेरी माझे घरी ये आम्ही बसूया, बिर्याणी, अंडी, वॉट एव्हर, चीप अँड चेफल खाऊया, बिअर उघडूया अँड मस्त पार्टी करूया. त्यांचं घर नव्हतं तर देस टू कम टू माय मदर्स हाऊस. अँड सुरेश मलिक लव्ड पियुष. तर एकदा त्यांनी बोलवलं अँड द ऍड वॉज बिंग शॉर्ट इन लाईक अबाउट 4 डेज. जलाल आगाची मुलगीला त्याच्यामध्ये कास्ट केलं होतं.
ओके.
कास्टिंग वॉज डन, लॉक्ड अँड एव्हरीथिंग. आणि आले, मला काय माझं घर आहे, पार्टी चालले तर मी तर नौटंकी, मीनिंग
आय कॅन इमॅजिन.
तर म्युझिक मी मीनिंग सो अपॅरेंटली आय वॉज 3 तर आय वेंट अँड डान्स्ड विथ. अँड मग पियुष आणि माझं मामांचं आणि माझं एकदम लव्ह हेट रिलेशनशिप होतं कारण ही वॉज माय रूममेट, मी एकटी होती, मला कोणी भेटलं खेळायला, ही युज टू कम बॅक होम अँड आय युज टू वेट फॉर हिम टू कम अँड सिंग लाऊडली. तर एकदा तर त्यांनी असं विंडो मध्ये ना ग्रिल होती, डोंट वरी, असं उलटत टाकलं मला की अजून एकदा गाणार, आय विल थ्रू यू आउट ऑफ दिस विंडो. सो ही अँड आय हॅड अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप. सो ऑफकोर्स मामाज बॉसेस कम पार्टीड, आय डान्स्ड अँड आय वॉज बिंदास, मीनिंग सो दॅट लेफ्ट हर मार्क विथ सुरेश जी. अँड सो ही बम्प्ड हर ऑफ अँड गॉट मी टू डू दॅट ऍड.
ओके.
अँड आय वॉज अकम्पनीड बाय माय एल्डर कझन बिकॉज माय मॉम वॉज बिझी शूटिंग. शी वॉज 13, माय कझन, आय वॉज 3. म्हणजे वॉट काइंड ऑफ कॉन्फिडन्स माय मदर मस्ट हॅव हॅड ऑन अ 13 इयर ओल्ड टू बेबीसिट मी. गेली मी तिथे आणि जयंत भेटले, आय डोंट नो, इट वॉज समवेअर नेक्स्ट टू द सी दॅट हाऊस, इट वॉज ऑन अ बेड, 2-3 शॉर्ट्स हॅपन्ड अँड दॅट वॉज दॅट. आय सेड विंक विंक डन. सो बट एक तुम्हाला सांगू एक गोष्ट, दॅट दिस ऍड वॉज बँड ऑन डीडी.
रिअली?
इट रिलीज्ड इन 82-83 आणि त्याच्यानंतर लाईक एक 2 आठवड्यानंतर दे सेट बँड बिकॉज हाऊ कॅन
अ लिटल गर्ल
विंक. आणि पी एन जी प्रॉक्टर अँड गॅम्बल अँड ओबीएम ॲट दॅट टाइम त्यांनी एंटरटेनमेंट इंड द मिनिस्ट्री आहे ना आमची,
आय एन बी,
त्यांचं बरोबर खूप भांडण केलं की this is the a child and this is what they would do in their with their father.
Correct.
Tar after about a long gap they started it again.
Yeah, karan mala ti ad baghitlyacha aathavtoy.
Ho, and tyacha nantar it is rather the longest running ad commercial, or was till at least much later on Didi. So that is the
So, Manje, tell me one thing. Oh. When you were 13,
yeah,
and that ad was still running,
yeah,
on DD, how did you feel?
ते पीपल वुड रेकग्नाइज पण मी ना एकदम आय एम ग्लॅड सोल्ड 16-17 पर्यंत डबल टिबल आय हॅड बिकम 4 times माय सेल्फ नोबडी कुड रेकग्नाइज मी
सो ओके
बट इनिशियली इट वॉज व्हेरी नाईस आय मीन आय हॅव सच ग्रेट मेमरीज मला हे आठवण नाही की शूटवरती एक्झॅक्टली काय झालं पण आता मी आय सी द ऍड अँड आय एम लाईक ओके दॅट्स ग्रेट इट्स लाईक वन फॉर द
सो नाईस वंडरफुल मेमरी पण टेल मी वन थिंग हा म्हणजे वेन वी वर टीनेजर्स 90s मध्ये वगैरे युअर मदर वॉज हॉट म्हणजे हर सॉंग्स वर हॉट
दिसतेला
या ऑफकोर्स दे आर
पण करंटली शी इज ट्रेंडिंग ऐसा नहीं है भाई
आय नो शी विल ऑलवेज बी ट्रेंडिंग सो एज अ टीनेजर वेन युअर मॉम वॉज सिंगिंग चोली के पीछे क्या है आणि हे सगळं तर हाऊ डिड इट फील कारण द रिझन आय एम सो ग्लॅड आय एम एबल टू आस्क दिस टू समबडी कारण मला ना सगळेजण विचारतात युअर फादर ऑलवेज प्लेड द विलेन हाऊ डिड यू फील ही यूज टू रेप अँड ही यूज टू डू दिस
नाही एकदम मला आय रिमेंबर आय वॉज टिल डेट आय एम रिअली अँग्री एट माय मॉम फॉर नॉट डुईंग द सॉन्ग
ओके
विज्युअली ती घाबरली आणि त्यांनी सुभाष अंकलला सांगितलं की नाही नाही गाणं
विज्युअली
मी गाणं आय हॅव म्हणलंय पण आय एम नॉट गोन टू बी इन द व्हिडिओ स्टुपिड मिस्टेक ऑल दो आय लव नीना आंटी बट आय रिली विश इट वॉज माय मम एनिवे सो द पॉइंट इज की शी सँग दॅट सॉन्ग आय मस्ट हॅव बीन 13 or 14 आय एम नॉट शुअर ऑर 16 वॉज इट
95-96
या सो आय वॉज 14 आय नेव्हर थॉट इट वॉज आय डोंट नो इट्स बिकॉज माय हेड इज प्रोग्रॅम्ड एज मे बी अ म्युझिक पर्सन दॅट आय वॉज लिसनिंग टू एल पीज अरेंजमेंट अँड आय वॉज लिसनिंग टू हाउ मच जागा किती होती माझी आईची गाण्यामध्ये की त्यांना जास्त कशाला नाही दिलं दॅट वॉज माय थिंग आय जस्ट डिडंट अँड इवन फॉर निगोडी माय फ्रेंड्स थॉट दॅट निगोडी कैसी हरामी इज लाईक अँड आय वॉज जस्ट लाईक यु नो कॉज फोक आम्ही लहानपणी मी हे पण ऐकलंय मराठी तर होतं घरी नाही मला की मित्रांबरोबर अनिता आणि मीना बरोबर पण घरी जे होतं फोक गाणे होते
तर एक्झॅक्टली
फोक गाणीमध्ये काय हे काय नाहीये
आय नो
हे काय नाहीये आणि आम्ही कोणाला म्हणलं की रिलीज झालं लोकांना हे होतं की रिलीज कसं केलं यु नो माधुरी दीक्षित सुभाष गाया व बिग नेम्स आर स्टील बिग नेम्स की त्यांनी कसं केलंय आनंद बक्षीनी कसं लिहिलंय पण घरी यूपी आणि राजस्थान यूपी बेसिकली UP and Bihar is the gaumukh of everything sensual.
So true.
And ghari kai chalta te nahi hai. So I was not, for me it was like, okay, yeah, whatever.
Yeah, nothing. True. So did it ever come to a point where tula na asa tujha friends la kiwa itaranna asa explain karava lagla ki he baga folk itself is a world in itself. आणि तुम्ही जे फिल्म मध्ये जेवढं फोक येतं तेवढं ऐकून त्याला वल्गर आणि हे ठरवू नका असा कधी पॉइंट आला
आला पण असेल मी मला आठवण नाही आहे कारण इट वॉज लाईक वड एव्हर मी कधी त्याला विचार दिलं नाही केलं नाही अटेन्शन पण नाही दिलं कारण ऑनेस्टली इट वॉज आणि मी स्वतः ना असं होतं की नोबडी कुड आस्क मी ऑल्सो
प्रॉब्ली
आय वॉज लाईक सुपर प्राऊड सो इट्स जागच नाही होत ना विचारायची तर आय डोंट थिंक दे आस्क मी दिस दे डिड लाईक डान्स ऑन निगोडी अँड लाईक मे बी देअर पेरेंट्स डिड पण मला कधी समोर विचारलं नाही आणि एकदा हे पण झालं होतं की दिस इज इंटरेस्टिंग ऍक्च्युली बिकॉज यू हॅड अ फादर हु इज वर्किंग I had an, in 80s, my 80s and 90s, I would say that I was in a all-girls school where there were just 3 mothers or 4 mothers working in a class of 30s.
Oh.
So, and that too, then my aitsa gaana kunta aala, mini choli. Not even one like. सो वेन दे देर वॉज अ टाइम माझी टीचरने मला विचारलं होतं की घरी कोण असते तुझं, हा मम्मी तुला टाइम देत आहे की नाही, तर ते सगळं झालंय. पण हे नाही नाही नो चान्स बिकॉज फेम, राईट? वेन यू गेट फेम देन इट्स लाईक
ट्रू.
वेन यू हॅव समबडी फेमस ऑफकोर्स अँड देन विमेन बायका ही बायका बायकांचीच
करतात
करतात आणि करतात असं आहे. तर टीचर तर बाई होती ना, तर त्याने विचारलं आई कुठे आहे तुझी, घरी कोण असतं, दॅट दॅट इज हॅपनिंग.
करेक्ट 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 करेक्ट. पण सो व्हॉट आय एम गॅदरिंग इज यू आर नेव्हर रिअली बुलीड ऑर एम्बॅरेस्ड बिकॉज नेव्हर ना यू हॅड फन.
येस ऍब्सोल्युटली. आय मीन आय डोंट नो नो बुली मीनिंग आय एम अ bully myself if I have to.
Okay, so all those of you who were jar koni kodala ishitani bully kela asel, do you want to say something to them?
Ha, don teen tar majhe ata mitra ahe, pan mi ekdam convincing hote, bully nahi hote like that. Mala na ekda koni, ha there was this boy Xavier's madhe ekda tyane try kela bichara, tyane mala gate varti try kela ki इला अरुण डॉटर पहिला दिवस दोन दुसरा दिवस. पण काय सांगू, आय फील सॅड फॉर हिम. ही सेड डान्स ऑन दिस सॉन्ग, आय सेड अरे नेकी और पूछ पूछ गा अँड आय डान्स. सो आय लाईक दॅट्स नॉट रॅगिंग, यू टू लाईक बिल्ड अप युअर गेम.
करेक्ट.
दिस राजपूत सिटिंग बिहाइंड आस्किंग व्हॉट रॅगिंग इज, बिकॉज मेओ हॅज रॅगिंग, दिस इज नॉट दॅट. बुली बुली नाही नाही नाही, आय हॅव बुलीड पीपल व्हेरी इन will not talk about that. काय बोलू नाही आपण.
ओके, आपण विषय
बदलू. 2.0 10.0 वर्जन तुम्ही बघताय.
आपण विषय बदलूया. ओके, मला सांग नवऱ्याला कधी भेटलीस आणि कशी भेटली.
आई गो माय गॉड, यू डोंट वॉन्ट टू हिअर द स्टोरी. किती आमच्याकडे टेप आहे का रोल गाण्याला?
भरपूर भरपूर टेप आहे आमच्याकडे.
आय मेट हिम वेन आय वॉज 6.
खरंच?
इन चाम बेनेगल्स त्रिकाल.
ओह,
ही इज नॅशनल अवॉर्ड नॉमिनेटेड चाइल्ड ऍक्टर. मी विक्स केलंय, त्यांनी हाजमोला सर केलंय. हो, आणि तुम्ही युट्यूब वरती जा, त्रिकालला बघा, पार्टी सीन मध्ये जा, आणि अबाउट वेन बिफोर सोनी राजदान कम्स इन, बाय गॉड दॅट मूवी हॅज माय एंटायर फॅमिली इज इन दॅट मूवी.
एव्हरीबडी,
माय फादर इन लॉ इज इन द मूवी, माय his brother is in the movie, my mother is of course a bhai, Shyam Benegal's movie, my mother is either pregnant, bhai, blind. She's a bhai in that.
Okay.
Dhruv of course and his brother are the rich man's children. And I'm doing a guest appearance, but jokes apart, yeah, that is when we met. But our grandparents knew each other because his grandfather was in banking, so was mine. Our mothers went to the same college. Our aunts went to the same college.
Oh, okay.
His mother and my aunts, actually. His uncle was the main lead when my mother was the main lead in Azhar Ka Khwab in Jaipur. I have done lots of commercials with his aunt and dad as a kid.
Okay.
So they're like, and Girish uncle was, Girish dad was assisting Shyam Benegal while my mother was acting. So it's a 6 degrees of separation.
Yeah.
The thing that you do want to know is that when this Trikal movie was happening, I was one tag along because my mother didn't have any babysitter. Dhruv had a, and his brother Joy had a proper role. And I was, like I said, a precocious kid. So I went to the well in Mario Miranda's house and I stalled the shoot. So this one spot came to Shyamji Singh. Ilaji ki beti kudna ko kya
kuwe mein kudna
chah rahi hai. So everybody's like, oh shit. Went there and I said, if Joy and Dhruv don't get married to me, I will jump in the well. No, you can laugh, I'm crying. I should have asked, can you make me a Ambani millionaire at 40? I would have got it at that well, but I chose to get married to one of them.
Oh,
and
on.
I was sitting next to Dhruv. So it was Dhruv. So that is our story. We didn't meet after that. And much later, he was composing music. And He was doing an album with my mom for Tips, which never got released. I think they are going to get it out this year, next year. Mm-hmm. And I was looking at buying a house with my then boyfriend. So my mom said, he's selling a house. You guys are interested. I said, yes. Shook hands. He said, okay. My then person that I was dating kind of retracted from that deal. Mm-hmm. It was a loss of face for me. And my mom said, "Ab main Meena ko kya muh dikhaungi? Tumne to unka buyer bhi nikal diya. Now you have to set it right." So I started calling Dhruv to say that I hope everything is okay. That kind of led to me buying the house. Me marrying the landlord.
That's quite big a game cost.
मोठी गेम खेळली असा नाही काय समजलं तर मुंबई कारण
लॉंग शॉट एकदम
लॉंग शॉट यांच्याकडून खरेदी नाही करणार मी स्ट्रेट त्यांच्याकडून बरोबर लग्न
मी लग्न करणार ते घर माझं होणार सगळं माझं होणार
तुम्ही कोण आहे
सो टेल मी शीता मी आज मला कळलं की तू लिरिक्स पण लिहितेस
येस
तू कधीपासून लिहितेस लिरिक्स म्हणजे मी
असं झालं कारण लहानपणी आय शू हँग आउट विथ मॉम आणि ती त्यांची रायटिंग लेखणी त्यांचं प्रयोग लिहायची जे स्पीड आहे ते सकाळी 4 सुरू करणार आणि 6 फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द प्ले इज डन आणि मी लहानपणी एक आणि आय हॅव वॉच दिस ऑल माय लाईफ मी हेच बघितलं की काय आहे काय चाललं काय लाईट कशाला ऑन आहे डायनिंग टेबल वरती नो डेस्क नो रूम नो सायलन्स आणि हे लहानपणी बघत मी मोठी झाली तर मला तर आणि आमच्या घरी वी यूज टू टॉक अबाउट लिरिक्स काय आहे की शेडचं
स्ट्रक्चर
काय आहे की अँड यु नो द काइंड लाईक समबडी विल राईट तर मामा माझी काय लिहिणार ओके लाईक मिलेसूर त्यांनी लिहिलं तर एक आला फोन 7 ते मामा एव्हरीबडी इन माय फॅमिली 6 एक्सेप्ट फॉर प्रसून 11 पियुष 6 सकाळी मम्मी अपना इलाजी मैंने कुछ लिखा है अँड देन बिकॉज वी देर इज अन एनकरेजमेंट इन द फॅमिली दे विल डिस्कस इट वाह क्या लिखा है भैया तो देयर वाज अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स गिवन टू लिटरेचर अँड हे माझे नाना आहे ना त्यांच्याकडून आलं आहे कारण घरी ते उच्चारण करत होते आणि शब्दांचं काय
महत्व
आहे ते डिस्कस करत होते मी सिम्पल बँकर फेलो पण अशी एकदम रोबस्ट आवाज होती त्यांची आणि हे त्यांचं होतं की काय 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 आपण बोलूया कसं बोलूया त्याचा अर्थ काय आहे यू शुड नो दॅट हॅज काइंड ऑफ गॉन इन टू माय ब्रेन अँड माझं स्वतःच 10 टू नॉट इवन 5-15 हे जे वय होतं आय हॅव वॉच्ड खास आप कमिन झाकीर भाई कमिन होम ते लहान दोन बेडरूमचं घर आहे ना तिथे आणि बरंच वेडी दे वुड कम आणि त्यांचं शेर म्हणायची जी पद्धत आहे ते अंदाज दे रिपीटेड आणि एक्सप्लेन द मिनिंग वाईल दे आर सेइंग द शेर सो दॅट काइंड ऑफ सॅट विथ मी I wrote my first poem when I was 8. I wrote my first...
Wow.
It got published, by the way, somewhere. My mother would know where. They've kept on cutting. like our parents used to remember.
Yeah.
If you ask me where my daughter's painting is, I don't know. But they kept on cutting in one plastic that the folders.
Arre, ekdam.
Certificates man tithech ahe.
First standard pass on che report cards pan asat tyachat.
Maje tar jalvayla pahije seriously. Karan maje report card B-, has potential but.
But.
Has to be channelized. The channelized word ni wala haunt kelay aayushyabhar. Channelized. Ata baka.
Nahi. Pan mala sang. तुझ्या मुलीने कधी तुझं रिपोर्ट कार्ड पाहिलंय
नाही मला वेळ लागली आहे का
दॅट्स व्हॉट आय वॉज गोना आस्क.
नाही नाही नाही. आणि त्यांचं स्वतःच रिपोर्ट कार्ड काय आहे ते रिपोर्ट कार्ड?
डिस्क्रिप्टिव्ह असतं.
डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे की अप्रोचिंग म्हणजे मरा मॅथ येत आहे की नाही हे सांगा ना. अप्रोचिंग काय दॅट इज 1+1=2. इट्स नॉट लाईक मेबी टू ऑर 2.2. डिव्हलपिंग हे तर मला पण माहिती आहे. डिव्हलपिंग 10 वर्षाची मुलगी येते पण डिव्हलपिंग असणार. व्हॉट इज दिस? ओके आय रिअली फील लाईक शी इज सांगा ना रिप द बँडेड. पण आमची स्कूलमध्ये तर रिप बँडेडची PhD होती.
हो
की या तुम्ही
रिपच करायचे ते बाकी काहीच नव्हतं.
काही नाही. तुम्हाला आता फिल्मफेअर भेटलाय हो का? इला अरुण या या बसा मी आता तुमची काढते. शी हॅज पोटेन्शियल बट अँड टक 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 टक. सो येस अ नो रिपोर्ट कार्ड शोईंग टू माय गर्ल्स. आय विल नेव्हर गो देयर अँड डू दिस स्टुपिडिटी. आय हॅव ओनली मेंटेन्ड.
गर्ल्स इफ यू आर वॉचिंग दिस यू हॅव टू गो टू युअर नानीज प्लेस. फाइंड आउट द फाइल. Go through the report cards. You want to have fun. My daughter does that. That's why I want to put another mother through this.
I am not letting them go close to the, it's not. I thought you were referring to girls. So I was like, okay, there'll be one public service message. This is about to my girls.
Girls, daughters of Mrs. Shita Arun.
And then Dhruv, like, so not just that, report cards are one. But when you meet people who worked with me when I was a child model, I've done some Bhalta ads, which I don't even remember. They are scarred. So Auntie Poo, that is Amin Sayaniji's daughter, I think, or niece. So she did a lot of ads. And Robin with me and Nina Gupta was her ad. And she was like, oh my God. I said, no, Auntie. I said, really, I apologize for all that I may have done. I'm really sorry. I was like, Dhruv has tried his best and I've had to butt his toe. There is no report card, no crossing paths. I don't want to give them ideas because I'm scared of my strong gene pool. It could like, let's not just go there. I wanted to skip a couple of generations.
Okay, fine. But tell me, when you are acting, because you're still acting.
Yeah.
When you're acting, you're writing lyrics, you're producing, and you're creating content, which itself is a full-time job.
Yeah.
Right? How do you manage all of this?
Who said I do? I don't.
I mean, I'm losing my
plot. No, see, writing, content creation, ideating is a te ekach bhag hai. That's all. And it that's a gaumukh je ami mantat na is keeping the brain alive. A creativity ani he vegde vegde prakar hai te express karayla. गाणे असू द्या, प्रोडक्शन असू द्या. मी तर डिझायनिंग पण केली आहे पण फॉर मी इट इज लाईक यु नो वॉन्टिंग टू एक्सप्रेस माय सेल्फ. अँड आत्ता करत करत मला हे मिनिंग मला असं मी स्वतःबद्दल हे मला माहिती पडली आहे की चला आय एम गोइंग टू बी एबल टू डू ABCD टुडे. And what helps is that I'm ADHD, a full-blown ADHD. And I am, I own that because I think that I'm able to kind of, and by the way, I got diagnosed like a month back.
Oh, really?
I've always known this.
Okay.
My report cards.
said it, potential, but.
Okay. When it started affecting me, so now I know how to use that to my benefit, and therefore managing it is not that tough. You just have to schedule it better, that's all. And mate ek hai mi 11 to 6 kahi pan asu dya, that's my 6:30 la I have to be back home.
Okay.
Because and then I'm back again on again. So my mind is continuously working. So I need to have structure. Hmm. That's the way you can work it.
Hmm.
You can't do everything together. No?
Of course. Yeah.
That impossible.
Hmm.
Lekhak is, I think, the hardest thing. Gaani lihayla na. Manje, maji lihai chi je paddat hai, te mammi sarki nahi hai. Maji ma swata chi ek स्टाइल है एंड ती स्टाइल खूब रिलेटेबल यंग बोलचाल चीजे हिंदुस्तानी असते दैट आई कैन अंडरस्टैंड और समबडी यंगर कैन अंडरस्टैंड
बोली भाषा
कलोकियल सो एंड आई स्टार्टेड राइटिंग बेसिकली कोणी मला भाव नाही दिलं बेसिकली लहानपणी आय स्टार्टेड माय थिंग गॉट प्रिंटेड त्याच्यानंतर खूप आय रोट अ प्ले केलं नाही आय वॉज यंग वेन आय गॉट मॅरिड टू ध्रुव ही वॉज स्टक ऑन वन सॉन्ग आणि मी असंच घरी होते तर त्यांनी सांगितलं की कॅन यू हेल्प मी विथ दिस वर्ड आणि ऑफकोर्स आय एम अ मुंबईकर विथ अ व्हेरी स्ट्रॉंग महाराष्ट्रन अंतरात्मा तर आय हॅज टू बी क्रिटिक स्वतः नाही लिहायची पण क्रिटिक म्हणजे असं की मीच लिहिलंय गाणं की हे शब्द आहे तर त्यांनी विचारलं की तुला प्रॉब्लेम आहे तर तूच लिह सो आय रोट ते असं पहिला गाणं झालं त्याच्यानंतर ऍड स्टार्टेड कमिंग ऍडच काय विथ माय शॉर्ट टर्म अटेन्शन स्पॅन अँड ऍड्स इट फेक वर्क कारण इट्स अ 60 सेकंड और अ 30 सेकंड और अ 20 सेकंड एक मोठा आयडिया लहान करून आम्हाला द्यायचा आहे दॅट समथिंग दॅट आय स्टार्टेड डुईंग अँड इट्स नाव बीन व्हॉट 13 इयर्स आय हॅव डन अबाउट 15 कमर्शियल्स आय डिडंट रिअलाइज दिस
बट दॅट्स नाइस
या सो अँड देन आय स्टार्टेड रायटिंग मोर सॉन्ग सो आय डिड कोक स्टुडिओ त्याच बरोबर आय डिड धाकड सॉन्ग्स असं असं करत मी कधी असं बसून बघते नाही की काय काय केलंय कारण आय जस्ट फाईंड लाईक सम वर्ड्स आर नॉट ओके आय कुड हॅव डन मच बेटर आणि मम्मीला जर फोन केलं तर तुम्हारे पास सिर्फ 4 शब्द हैं शीता नाही करायचं त्यांना फोन तर इट्स लाईक अ
राईट
सो इट्स लाईक अन एव्हरीडे थिंग इट गिव्ह्स मी अ चान्स टू जस्ट लाईक मराठी लाईक खरं सांगू लाईक I love the language and I love reading and enjoying the thought behind the sentence.
Mm.
Same thing with Marathi, same thing with Hindi.
Right.
And if you don't do and if you don't partake in it, you will never learn. So you have to continue to do.
Correct.
That's the thing.
Yeah.
That's the same thing behind all this.
Yeah, but I'm just a little taken aback. Atta. Yeah, Akshanala. Because... You just said ki ek mahina purvi you've been diagnosed with ADHD.
Yeah.
So, amcha sagalyancha gnyanasathi ani amhala sagalyana kalnyasathi ki nemka kay hota ga ADHD madhe mhanje ji vyakti tyachatun jati hai tya vyaktila kay hota
nahi you know the thing is ki I have doctors in my family that there's a divided thing. There is असं पण म्हणणं आहे की काही नाही रियाज करा की किंवा एक यु नो यू हॅव वन थिंग डिसिप्लिन पाहिजे दॅट्स एन 80s थॉट प्रोसेस विच इज पार्शली राईट असं पण आहे पण यू कॅन मॅनेज इट विदाउट एनी प्रॉब्लेम इन सम केसेस यू हॅव प्रॉब्लेम्स मेकिंग एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स And that comes with a lot of pitfalls because then you're like stuck. And then I want to, maza ek clear hai. I have only this time. Maza kade aaj hai, I have to do the fullest today. So when it started becoming a problem with that, I said, okay, 1 minute. I'm very self-aware. My mom may or may not agree, but... I completely agree with the fact that there is something called depression that our mothers and aunts say low feel ho raha hai. Haan. That low feel ho raha hai is basically Haan. Undiagnosed, but depression, anxiety. So I got it checked and sure enough, one report card with 100 marks was ADHD. That report card, which I did, of course, I told my kids.
In that report card, you reached your 100% potential.
Yeah, I did. I must say, no, I was I would say in the out of 10, I was on the scale of 10, which is never the scale. It's a Brown's test. I would come into an 8, 8.5. And I kind of understood that I have to kind of work with this. Mm. So it helped me set boundaries. Now I'm not like feeling guilty about setting boundaries.
Right.
So I will say what happens is that you can be very forgetful. You can, you know, like my mom will say, ki tumha dimag kahan rehta hai, tum yahan ho par nahi ho. That's all of that, basically. For me, it was. Because I'm actually multiple channels are open in my head. And that is, of course, comes with being a woman.
Mm.
But on most occasions, you're able to kind of manage. When you can't, I would suggest that you seek help. And it could lead into kind of questioning abilities, saying that, oh, shit, I'm not remembering. Oh, my God. Oh, my God. So there's like a domino effect. Meter Baba Geli, and I found out, and which is no surprise, which I knew, but now I know how to kind of work with it, basically.
Oh, okay. So, coming to the next question, right? You said ki multiple tracks tujhe dokyat suru astat.
Yeah.
Te suruch astat, te pratyek baicha astat.
Oh.
Especially ekda aai zalyavar ta mag kay vicharaychas nahi.
Absolutely. Right. Aata mala yenar ek email, mala OTP pathva. हे विसरलीये दात मध्ये दर्द आहे
येणार. ओके, सो मला सांग की ज्या वेळेला तू आई झालीस तेव्हा असं कधी वाटलं का की आता आपण करिअरला बॅकसीट मध्ये ठेवूयात आणि आपण आता लेट अस एन्जॉय द मदरहूड फॉर इट.
मी खूप रेसलेस आहे रे, तर आय कांट सिट विदाउट डुईंग एनिथिंग. मी 10 ऑलमोस्ट 9 वर्ष काय केलं नाही. I had the kid, I had Amala. Amala maji mothi mulgi hai. Tata nantar mi shift sale are madhe. And I built a house. Mi calculate kela ki aya ekdam hi barik zale tar puna mi dusra nahi karnar. Tar I had my second child.
Oh, okay.
In RA I changed my entire thing. Ani tata nantar I realized ki don हे ते प्रोवर्बियल फॅमिली तर झाली पण मला कुकिंगचं सी नाही येते. आणि आता काय करूया, कारण आय एम नॉट इन द स्पेस टू गो अँड वर्क, तर आय कांट सिट अँड एन्जॉय. आय टॉट माय सेल्फ हाऊ टू बेक, मिनिंग आय जर माझं इतकी लांब घर नव्हतं, आय वुड हॅव डन माय बिझनेस इन दॅट. पण माझं बिझनेस हेड आहे नाही, आय एम ऍब्सोल्युटली फ्रॉम द क्रिएटिव्ह फील्ड,
राईट?
But I used those last years. I make pretty mean desserts. Ani te zala nantar, nine, and I still do. I just baked yesterday, but it wasn't something that I would like to take on as a profession. That's when I realized, I said, okay, fine, it's time. Maji aini phone kela ki ata he kar ki te kar, kai karna tu ata.
Right.
Ata mula 8, 9, 7 त्यांचं वय झालंय, तर काय करणार तू, काय घरी बसून? तसं नाही. आय वॉज लाईक ओके, शी सेड कॉल यू स्टार्ट ऍक्टिंग, माइंड यू ऍक्टिंग. अँड आय मेड माय रेझ्युमे अँड आय स्टार्टेड. सो द थिंग इज की देर आर फेजेस. आय एन्जॉयड माय फेज फॉर लाईक 6, 7, 8 इयर्स. आता ते कामचं फेज आहे परत. आणि यू हॅव टू कीप री इन्व्हेंटिंग आर सेल्व्स बिकॉज द किड्स विल वन डे लीव मी.
Right. True.
And then I'll be like, what up? Oh. But we are our parents' children. I don't think we're ever going to do that.
So. Correct. In fact, I was just going to say ki we are so lucky ki aple aivadil itke ashe aware astat na.
Ho.
Ki where we are headed in our lives.
Ho.
Te aplyala asa vyavasthit sangtat. Hello. He chukte var ka ata. Ata asa karayacha. Ata asa nahi karayacha. किंवा
व्यवस्थित
तुला असं वाटतंय की हे जे तू करते असते बरोबर करते.
नो, माय मदर्स पेट लाईन इज तुम्हारा सच तुम्हारी साथ है.
तुम्हारा प्लीज एक्सप्लेन.
यू नो द ट्रूथ, यू लाइंग टू युअर सेल्फ.
बरोबर बरोबर.
असं झालंय का तुझं बरोबर की आई या वडिलांनी एक्स्ट्रा जेव्हा मित्र मान सम्मान दिले त्यावेळीच
तेव्हा असा रेड लाईट लागतो अगं
डोक्यात आमची काढणार आहे आईये. When my mom says, हा क्या कर रही हो, इट्स ऑल कूल मीनिंग व्हाटएवर, मैं बाद में बात करूंगी, बोलिए मीनिंग आज तो धुलाई होने वाली है. सो लाइक मॉम इज व्हेरी गुड, व्यवस्थित इन सांगायला इज व्हेरी गुड, यू डोंट हैव टू वरी अबाउट माय मॉम अबाउट दैट.
लाइक हाउ आर यू विथ योर डॉटर्स, आर यू आल्सो,
आई हैव टू करेक्ट माय सेल्फ, आई
हैव टू बोलिए स्टाइल मध्ये
डूड दे आर सो दे आर डिफरेंट एंड ऑल्सो आई थिंक आई वेरी सो आई एम वेरी अवेयर ऑफ टॉक्सिक patterns that we generationally carry forward.
Right.
And ह्याचा अर्थ हे नाही आहे की आमचे आई वडीलनी काय खराब केलं, काय त्यांनी चुकी त्यांच्याप्रमाणे केली कशाला केली हे नाही आहे. त्यांनी जे केलं
ते त्यांच्या सिच्युएशनमध्ये बरोबर
होतं. आता ही माझी जबाबदारी आहे की मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू आणि स्वतःची चुकी कशी सुधारू. तर आय टेल माय किड सॉरी ऑल द टाइम, आय हॅव 100 times वेन आय गॉट द ADHD थिंग मी त्यांना जाऊन सांगितलं पण आय हॅव ADHD, सो इट्स नॉर्मलाइज बिकॉज शक्य मिनिंग 100% दे माइट हॅव दॅट अँड देन दे आर लाईक बिकॉज इट्स जिनेटिक. तर मला असं नाही पाहिजे की घरी काय आहे त्याला रबिश केलं डिसमिस केलं. आय एम व्हेरी व्हेरी ओपन. जर मी राघवली पेशन्स नाही आहे आय टेल दम सॉरी आय एम मेसिंग अप. माय किड्स आर व्हेरी लव्ह किड्स, देअर लव्ड अँड प्राऊड. आणि एकदा मी सांगितलं की पॅन्ट तर लाईक सॉफ्ट अँड देन आय सेड की माझी स्वतःची आवाज बघ आणि मी नेहमी ओरडते घरी ते देन आय सेड ओशिट आय हॅव टू बी रिअली लाईक softer. Because and then like my elder daughter is like, Mummy, you lack patience. Can you imagine if I told this to
my mother? Oh God. You know, at least your mother is not witnessing when your daughter says that to you. I live with my mother. And my daughter.
No, the same mother will say, Dekha Ishita, sun lo apne bachcho ki baat.
वो तो है ही, वो तो आता ही है कि देखो त्याच्या आधी जेव्हा ती म्हणते ना आई तू किती मध्ये मध्ये बोलतीयस, यू आर नॉट लेटिंग मी कम्प्लीट माय सेंटेन्स, हा असं ती म्हणते ना तेव्हा ऍक्च्युली आय एम टॉकिंग टू माय मदर आणि ती मध्ये मध्ये बोलत असते. पण ती मला म्हणते की तू यू आर नॉट लेटिंग मी फिनिश व्हॉट आय वॉन्ट टू से. आणि त्यावेळेला माय मॉम इज लाईक
या या and my mother
and they gang up yaar, it's crazy,
you know. And they're like my mother's like tumhari bhi betiyan hai dekhna jab wo tumse tumhari tarah baat kare. My mother is a Hindi movie because actually she's in Hindi, right?
yeah, that is
also one of the reasons why I started writing.
Right.
I didn't it is dialogue after dialogue at in my house. I mean
aga manje they will not say a word, huh?
Ha na kind of,
but she is doing something on the dining table and she has heard mine and my daughter's conversation and she'll go like that. And you were like, Mama, she just said that to me. Yeah, I heard.
Oh. Okay. And it is always tila kashala orarte.
Exactly. Raghav nako ga tila, Raghav nako. I'm like, aami lahan hoto teva hai suchla nahi.
Suchla nahi tumala. To tumala nani kuti hoti te ite ite na hoti.
Exactly.
She was in Jaipur. Tumcha motha koni nahi hota. Aata tumhi mala aikavna.
Exactly.
And you go scot free. This is like uncool. Not
totally
okay.
Uncool.
Not cool at all.
But in a way, I would say ki apan lucky pan ahot. Karan evda strong women figures aapla aayushyat hotya. Aani aapla mulanchahi aayushyat. आहेत. सो इशिता वी नाऊ कम टू द रॅपिड फायर. सो लेट्स सी,
मराठीमध्ये रॅपिड फायर इतकी रॅपिड नाही होणार,
जेवढी होईल तेवढी, आपल्याला काही घाई नाही आहे. सो टेल मी युअर फेवरेट डिश.
Come on.
Pani puri?
Vada pav, dude.
Oh, okay, okay.
Tepan fried mirchi barobar. Ani lasun chi chutney.
Kanda?
I kanda ani lasun. Although I call it piyaz at home, I'm guilty because my Bajpai jeans will kill me if I call it kanda, but kanda batata outside.
Yeah, correct. Yeah. Next, your favorite book.
My favorite book. Oh, wow, there are many. I love, okay, the one that left an impact on me, Jimmy Swatto, lahan pane read ke liye, is Tarkash.
Tarkash, oh.
Yeah.
Okay.
Yeah.
But, theater ki films?
100% theater.
Okay. Ila Arun, the singer actress, ki Ila Arun, the mother?
Mother. 100% mother.
Okay. Mumbai or Bombay?
Mumbai, but Bombay.
Okay.
Bombay, not Bombay.
This is midway.
Bombay.
Okay. Chhatrapati Shivaji Terminus ki Victoria Terminus?
No, Chhatrapati.
Chhatrapati.
But ekat, haan, the, kiti sarva zagas ekat naav dila ta kai confused. Google Maps will take me to like 20 places. City, 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 city. No. Can we have a little
variety
in that? Okay.
True. We should, right?
Chhatrapati
though. Aple dhoni airports are Chhatrapati Shivaji.
Can you imagine? Airports. Ani me asa, even though it's domestic and T2, tevha pan me wrong divasala, wrong terminal la zate. Can you imagine what will happen if everything is named like that? What will happen to people with me? Like with ADHD.
A message coming from a khara Mumbaikar. Yes. Okay? Please take it seriously.
Oh, please.
Okay. Haan. Tujhe teen favorite Marathi shabd.
Parvadega, parvarnar nahi. Lovely. It is a long umbrella of all grey area. It's neither a yes or a no. It is a maybe if you push hard enough or... Sorry.
Okay. Beep. That's fine. Sorry. That's fine.
And then... Kantala.
Oh, okay.
Kantala is a very satisfying emotion. And then it will be... I cannot say it.
You can. We'll put a beep if needed.
You will need a beep.
We'll put a beep. Don't worry. We need your lip movements though.
Yes. Such a nice. It is a liberating favorite word, man. And for long, I couldn't use it. But now I feel like after living 40 years in Mumbai, I've earned the right to.
Yes, you have. You will not believe me. That was the first word I learned when I started going to Ruparel College.
Actually, there's a tie. There is a three-way tie in that section.
Okay.
There is one... three-way tie. Definitely three-way tie. There's... which is just the word that is so round. It's like a round word. Okay. It just... That's a... काय अर्थ आहे आणि काय इमोशन आहे त्या वर्डचं काय सांगू मित्रांना शत्रूंना
सगळ्यांना
शेजारीला नाही शेजारीला दॅट इज वन अँड द सेकंड इज ऑफकोर्स एक्झॉटिक अँड द थर्ड इज नॉट व्हेरी ऑफन यूज बट इट इज माय फेवरेट इट इज अ अफेक्शनेट वर्ड इट इज काय गं हसतोस का मला खूप आवडते गोट्यावर आय लर्न इट वेन आय वॉज 9 कॅन यू बिलीव्ह इट बिकॉज अजिब आहे त्या गोट्याला कोल्हापुरी शी टू वॉच द काय गं हसतोस का आय जस्ट फेल लाईक दॅट इज सो क्यूट
यू आर राईट इट्स फुल ऑफ
इट्स लाईक स्लॅप अँड किस टुगेदर इट्स जस्ट लाईक अँड आय डोंट थिंक इफ अ मुंबईकर टेल्स यू दॅट Shivi is not their favorite. He's not a thara Mumbaikar or Maharashtrian. Shivi is like...
I agree. Yeah. Ek tari tondat paijets.
Absolutely. Manje ka hai, asa ka hai. So I did a reel and then somebody said, Mulin la, ashi Shivi diayachi nahi hai. I said, tumhi kuthe rahatat?
कोणत्या जगात राहता तुम्ही?
लोकल मध्ये जा एकदा.
अरे बाप,
लेडीज स्पेशल मध्ये
सिरियस?
हे तर काही नाहीये म्हणजे म्हणजे हुआ तीस
पेठेतले.
सॉरी सॉरी, मला कळलं कळलं.
ठीक आहे बरं. एक महाराष्ट्रीयन ट्रेडिशन किंवा रिच्युअल विच जे तुला कन्फ्यूज करत किंवा बॅफल करत?
आय लव्ह ऑल. कन्फ्यूज म्हणजे नाही.
तू वटसावित्री करतेस?
नो, नायदर वटसावित्री नायदर करवा चौथ.
का ग?
अरे मी एकदा केलं होतं. ध्रुव नी मस्त पार्टी केली बॉम्बे मध्ये आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये खाली पेट आय वॉज डान्सिंग ऑन टू शोज. आय सेड थँक्स बॉस, नो वटसावित्री, नो करवा चौथ. पण आय लव्ह, आय मीन मला ते नाही. हा हा, येस आय नो विच वन.
बोल ना.
लग्नावरती नेम चेंज हे काय?
ते आवश्यक असतं?
नाही, ओनली दॅट. ओके, अदर दॅन दॅट आय लव्ह उखाणे. नोबडी आस्क मी टू, म्हणजे आवड.
प्लीज, आय वॉज जस्ट, माय नेक्स्ट थिंग वॉज उखाणा घे.
कोणाबद्दल? मुंबई.
मुंबईचं हे बघ, आता तू ठरव हा. तुला ध्रुवचं उखाणा ध्रुवच्या नावाने घ्यायचं आहे का मुंबईच्या नावाने घ्यायचं आहे? हुएव्हर हॅज बीन युअर बो फॉर लॉंगर.
मुंबई.
ओके.
नो पण उखाणे आय लव्ह, बट हे काय नाम, नाव कशाला चेंज करायचं मुलींचं?
नाही करायचं.
नाही
करतात.
हो
हो.
आणि त्याच्यावरती काही कंट्रोल नाही आहे तुमचं?
नाही.
तो मिस्टर जय तुम्हाला जे देणार
ते मुलींनी सांगितलं पाहिजे ना आधीच.
हो ना,
बिकॉज आपल्याकडे तो प्रॉब्लेम होतो.
हा करेक्ट. अदरवाईज लाईक साखरपुडा, साखरपुडा, देन वी हॅड व्याही भोजन वेन वी गॉट मॅरिड.
नाईस.
सो आय मीन लव्ह दॅट. अँड ऑफकोर्स द इन्फेमस वाढायची पद्धत ऑन दॅट. इथे कशाला
ठेवणार?
आय मीन इथे तर इथे जाणार ना, तर इथे तिथे कशाला? तुम्ही घ्या ना, तुम्ही मी देते तुम्हाला परत. नाही. आणि सो पण दॅट इज ते, दॅट इज नॉट जस्ट महाराष्ट्र, दॅट इज पॅन इंडिया. दॅट इज अ पॅन इंडिया थिंग की
कुठे काय वाढायचं.
आय आय लव्ह एव्हरीथिंग मराठी एक्सेप्ट फॉर लाईक आय टोल्ड यू चेंजिंग नेम. उखाणे घ्या ना, मुंबईची उखाणे.
आता उखाणा घेणार आहे इशिता. मुंबईचा उखाणा,
मुंबईचा उखाणा. मुंबईमध्ये भाव कांदे बटाट्याचे नाही आहे सस्ते. मुंबईमध्ये भाव कांदे बटाट्याचे नाही आहे सस्ते. बघता काय राव घरी बसा, खोदलेले आहे रस्ते.
आवडलेला आहे मला.
थँक यू.
आणि हे, आणि दिस इज सो ट्रू, एव्हरीथिंग अबाउट दिस उखाणा इज ट्रू. बर, आता जे नेक्स्ट सेगमेंट आहे ना ती अशी आहे की मी हा शब्द म्हटल्यावर पहिलं काय आठवतं ते सांगायचं. ठीक आहे,
चला
चला. पहिला शब्द दाजीबा.
बँकॉक. ओके. लेडी बॉयज अँड बँकॉक.
ओके. पावसाळा
म्हणजे रेन्स.
रेन्स.
राफ्ट.
मुंबईचा पावसाळा.
फ्लड्स.
ओके. इंस्टाग्राम. एवढा वेळ नाही घ्यायचा काय
इंस्टाग्राम? अल्गोरिथम.
ओके. स्कूल.
आयला स्कूल व्हॉट्सअप ग्रुप्स.
अच्छा, तुझ्या मुलींची स्कूल येऊ?
हा, माझं स्कूल.
तुझी स्कूल?
माझं स्कूल कुर्ता पजामा. माय गॉड, इट इज इट. आय हॅड अ कुर्ता पजामा डूड. हा
ओके. म्युझिक.
म्युझिक. फॅमिली.
हॅपीनेस.
फॅमिली.
वंडरफुल वंडरफुल. आता मला सांग की एक अशी नॉन टँजिबल थिंग लेगसी जर तुला तुझ्या मुलींसाठी ठेवायची असेल, बाकी काही नाही, मटेरियल सगळं आहे त्यांच्याकडे, नॉन टँजिबल फक्त एक वस्तू तुला ठेवायची आहे त्यांच्यासाठी, वस्तू किंवा एनिथिंग लेगसी, काय ठेवशील?
तर आय एम अ प्रॅक्टिसिंग बुद्धिस्ट, दॅट म्हणजे 100% हिंदू, 100% बिलिव्हिंग इन रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स, बट फिलॉसफी आय प्रॅक्टिस बुद्धिझम अँड पूजा आणि
रिच्युअल्स
त्याच्याबरोबर आय चांट नम्यो रेंगे क्यू अँड आय चांट टू अ गॉन्स ऑन. मी त्यांना एकच सांगितलं आहे की आय एम नॉट शुअर व्हॉट आय बी एबल टू लीव फॉर यू व्हॅल्युएबल्स, बट गॉन्स ऑन इज व्हॉट आय एम लिव्हिंग बिहाइंड फॉर यू, कारण इट इज युअर इट मेक्स इट्स प्रेइंग टू युअर हायेस्ट गुड. सो दॅट इज दॅट tangible non tangible thing that I the butsudan and the gohanzon.
Wonderful. Wonderful. Ata apla he mukkam post manoranjan ahe. So I'll just give you a reference ki purvi apan ek postcard jeva lihayacho teva marathi madhe sanavivi asa lihayacho.
Yes, of course,
you know sanavivi. Great.
Sanavivi is also an emotion, my god. All the invitations.
Yes. Oh. Yes, sanavivi is saprem namaskar vinanti vishesh. ओके, सो जर आता वी गिव्ह यू अ पोस्ट कार्ड अँड वी से की तुला ज्या व्यक्तीला लिहायचं आहे त्या व्यक्तीला तू पत्र लिही, स्मॉल मेसेज, कारण पोस्ट कार्ड आहेत,
स्मॉल नाही,
हा मेसेज, ठीक आहे. तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
जर मला पोस्ट कार्ड मला विचारता तुम्ही काय, तुम्हाला काय वाटणार, वाटते की मी काय सांगणार?
आय हॅव नो आयडिया. यू हॅव बीन द मोस्ट अनप्रेडिक्टेबल सो फार.
मी गडकरी साहेबांना ना पोस्टकार्ड पाठवणार आणि त्याला सीओ केअर ऑफ बीएमसी जे आहे ना ते त्यांचे कमिशनर
भूषण गगराणी
त्यांना पण पाठवणार असे एका बरोबर अपग्रेड माझ्या आयुष्यात व्हायचं आहे एक. प्लीज आय वॉन्ट टू डू इट वाईल आय एम यंग सो आय कॅन गो टू अ प्लेस, नॉट सी इट फ्रॉम माय हॉस्पिटल ऑर मरणोपरांत नाही. ते हे अपग्रेड आहे त्या ह्या वर्षीच करा ना. आणि ते आरेमध्ये एक त्या आरेमध्ये एक रस्ता आहे ना ते खोदलेलं, त्याला 10 वर्ष झाले. त्याला पण आपण रिपेअर करा ना, ते काय असं अपग्रेड करा ना की कधी त्याला डाऊनग्रेड नाही करायचं. हे माझं निरोप आहे तुमच्यासाठी की सॉरी आय एम ऑन वन ट्रॅक, आय विल बी ऑन वन ट्रॅक ओनली. समबडी आस्क्ड मी देन वाय देर मुंबईचे पुढे पण आहे काय? नाही, वेन युअर ऑन द रस्त्यावरती तुम्ही असणार ना तेव्हा काय
काहीच नसतं,
गाडी पुढे आणि गाडी मागे, समजलं? तर
रस्ते इतके खोदलेले आहेत की मुंबईच्या बाहेरच नाही जात आहे.
नाही नाही, वी गॉट अ कार अँड माझ्या ड्रायव्हरनी सांगितलं मॅम इतकी किलोमीटर्स, आय सेड हो, फ्रॉम खार टू गोरेगाव, गोरेगाव टू खार, खार टू गोरेगाव, इट्स नॉट इवन आय ड्रिव्हन टू पुणे. इट इज दिस इन 6 मंथ्स टाइम व्हॉट वी वुड डू, लाईक यु नो सर सर प्लीज हे मी पोस्टकार्ड सप्रेम त्याच्यावरती परफ्युम टाकून असं नारळ फोडून तुम्हाला पाठवणार.
सवी नाही पाठवते,
सवी स न वी वी ची
चीच, एकदा लग्न झाल्यानंतर चीच असतं,
चीच असतं,
चीज सऊ असतं,
चीज सऊ. दिस इज लाईक वी आर स्पीकिंग लाईक नेक्स्ट लेवल चायनीज अँड जॅपनीज मराठी. येस सर, तर तुम्हाला पाठवणार मी मिस्टर गडकरी अँड मिस्टर त्यांचं नाव पण घेता नाही येत मला, नाही बोलायचं मला त्यांचं नाव येणार. ते कोणी माझं रील पाहून बघितलं की ते आता येशील तुमच्या घरी,
येतील
येतील तुमच्या घरी. तर आय सेड
येऊ दे, त्यांना पण कळेल की ती डिफिकल्ट आहे.
कसं येणार, कसं उडी मारून, कारण रस्ते तर खोदलेले आहे, आएंगे कैसे बोलो.
एक्झॅक्टली.
तर दिस इज माय निरो आणि तुम्ही सर्वांना हे पहिला शो आहे, ऑल द व्हेरी 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 बेस्ट.
थँक यू सो मच.
100 जेव्हा झाले ना तर मला परत बोलवा.
ऑफकोर्स.
आणि तुम्ही बघा माझी मराठी ह्याच्या पेक्षा चांगली असणार.
येस वर्षा, 100 एपिसोड का गेस्ट फिक्स.
100
शतकवीर इशिता.
ओ माय गॉड, धक्का लागला मला शतकवीर ऐकून. इतकी लाईक भारी मराठी. एनिवेज, बट थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग
यू. वी हॅड सुपर फन. हा आपला पहिला भाग होता. खूप 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 धमाल आलेली आहे. ऑफकोर्स इशितानी कबूल केलेला आहे की ती 100 भागात पण येणार आहे.
आणि तुम्ही ऍक्टिंग करणार आता झालं होतं.
आय एम ऑलरेडी ऍक्टिंग.
नो, नाऊ इट्स लाईक कम ऑन, यू हॅव टू टेक द लेगसी फॉरवर्ड. आय विल नॉट सिंग. ओके, आय विल नॉट सिंग. आय विल नॉट सिंग बिफोर यू आस्क मी. काल पण कोणी मला विचारलं की तुम्ही गाणे आई आई सारखे नाही गाणार. असे ऐकणार कोण? ती गाणं गाईल, हसबंड गाणं गाईल, म्हणजे की यु नो हूज
कोणीतरी
पाहिजे. मी लिहिते बाबा. But you should. And
okay.
It will be fantastic.
Let's plan something together.
Anytime. 100%.
Done. Okay. See you everyone. Thank you so much.
Thank you.
Bye.
Thank you so much.